सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा आहे तुमच्यासोबत. शो सुरू आहे मॉर्निंग नंबर वन. अँड रंगपंचमी जी फार साध्या पद्धतीत सेलिब्रेट झाली पण आनंद लुटला लोकांनी. थोडा वेळापूर्वी फोन आला होता कांचनचा, जिचा वाढदिवस आपण सेलिब्रेट केला त्याच कांचनचा कॉल आला होता आणि तिने सांगितलं त्यांच्या एरियामध्ये एक अप्रतिम गोष्ट करण्यात आली. सगळेजण जाऊन आहे ना कालच्याला फुलबाजारात गेले, वेगवेगळे फुलं घेऊन आले, सगळे फुलांपासून त्यांनी रंग बनवला आणि त्या रंगानं सेलिब्रेट केली रंगपंचमी. या गोष्टीचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इतका सुंदर पाहायला मिळाला. संध्याकाळच्याला जेव्हा सगळेजण बाहेर आले अक्षरशः सुगंधित होती सगळी मंडळी. म्हणजे रंग तर चट्टदिशी निघून गेला तो गेलाच, पण दुसरा फायदा हा सुद्धा झाला, त्वचासुद्धा मऊ मुलायम तुकतुकीत वगैरे पाहायला मिळाली. हाऊ स्वीट, व्हेरी गुड. ही गोष्ट खरं तर प्रत्येकानेच करायला पाहिजे. म्हणजे शनी चौकामध्ये जी रहाड असते यंदाच्या वर्षाला ती रहाड आपल्याला पाहायला मिळाली नाही. तर यंदाच्या वर्षाला कुठलीच रहाड नव्हती खरं पाहायला गेलं तर, पण तिथे सुद्धा फुलं वगैरे टाकून रंग तयार केला जातो आणि अप्रतिम प्रोसेस असते ती. एवढा लहान होतो मी तेव्हा असायचो तिकडे, पण आता नाही जाणं होत. पण हो, तिकडे आता चक्कर मारणं तर म्हणजे सवय होऊन बसलेली आहे, पण नव्हती यंदा रहाड. पुढच्या वर्षी असेल, नैसर्गिक संकट पुढच्या वर्षी नसणार आहे. रुद्र आहे तुमच्यासोबत. कुठच्या ठिकाणची रंगपंचमी तुम्हाला खूप भावली मनाला? भावली, भावली असा शब्द नाही येतो, भावली. शेअर करा जरा. 6601935 नंबर आहे. बजाते राहो.